इच्छा त्यांनी संन्यास घेतला त्यावेळी त्याच्यावर ते अंमलात आणि करणार होते.
ते एक आकाशवाणी झाली की प्रभू
ही वय असत नाही.
मग लगेच अदताचार्यांनी त्यांना आपल्या घरी नेलं. मग तिकडनं ते पुरीला आलो.
मग दक्षिण भारतात गेलो. अनेक वर्ष घेतली आणि प्रत्येकही त्यांनी विचार आणला आपल्या भक्तांसोबत की मला जरा वृंदावनला जायचं. एकदा वर्ष म्हणाले की आता तर चातुर्मास आहे, प्रसादी झाला आहे, पुढे जा.
दसरा संपला की साधारणपणे पाऊस संपतो,
संपावा अशी अपेक्षा असते. सगळं काही उत्तर होत चाललंय. मग म्हणाले आता
दुसरा एक सण आहे,
त्यानंतर मग वसंत पंचमी आहे, मग दळयात्रा आहे, तर रथयात्रा आलीच की आता.
तो म्हणलं की हे भक्त काय मला कधीच येणार आहे बहुतेक, कारण दर काही दिवसांमध्ये काहीतरी सण सोळा असतात.
एक दिवस ते रामानंद राय शरद दामोदर गोस्वामी त्यांना आता
गुप्त ठिकाणी म्हणाले,
उद्या रात्री उद्या पहाटेचा अधिक भूसंधानाला जायचं म्हणतो, तुमची परवानगी आहे का? तेव्हा तुम्ही स्वतंत्र ईश्वर, तुम्हाला मी काय परवानगी देणार? नाही पण तुम्ही समजा त्यांना तरी नाही तुम्हाला कृष्ण घेणारच वृंदावनात. म्हणजे याचा अर्थ भक्तीमध्ये जे काही आपण करतो ना, अगदी आपल्या जपापासून ते काही मोठा प्रकल्प आता घेण्यापर्यंत जे काही आपण वैष्णव आशीर्वादाने करतो तेच केवळ यशस्वी होऊ शकतं. वैष्णवभक्तांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याच गोष्टीत यश मिळू शकत नाही. तर शेवटी रामानंद राय आणि सर्वांना कसं म्हणलं की तुम्ही तर जाणार आहात, तुम्ही तर ईश्वर आहात.
आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जाणार मग तुम्ही
चेतने ना तर हाताच्या बोटांवर जप करायचे, जप मोजायचे आणि खूप ते करता तुम्ही. पण त्यांना ते सवय नाही आहे, त्यांचा ते जपमाळ आहे. आणि कोणीही सरळ जपमाळ्यावर जप न करता
की महाप्रभूंची नक्कल करून की आम्ही देखील हाताच्या बोटावर मोजू
असं खरं नाही. परंतु संख्यापूर्वक जप करणं हा मात्र एक नियम आहे. संख्यापूर्वक नाम गाण नसी. तुम्ही जंगलातून जाल, काही अशा गावात जाल ज्या ठिकाणी तुम्ही ब्राह्मण बसेल, तुम्ही संन्यासी, ज्या ब्राह्मणाच्या घरी शालिग्राम पूजा असते त्या शालिग्रामाचा प्रसाद तुम्ही ग्रहण करणार, मग तुम्हाला कोण भोजन देईल? तर तुम्ही एक ब्राह्मण जवळ ठेवाय. तर मात्र घरापासून कशाला पाहिजे समजा संन्यासी जी घरी करू तुम्ही म्हणे एक कोणतरी सहाय्यक असतो. मग रामानंद म्हणाले की असं करूया, एक तुमचं कमंडल उचलण्यासाठी, एक तुमची वस्त्र उचलण्यासाठी, एक काठी उचलण्यासाठी आणि एक ब्राह्मण तुमच्यासाठी भोजन बनवण्यासाठी असं दोन पाठवूया आपण. तर महापुरुष भेटून सर्व असं की हे जास्त चालू राहतं. उद्या म्हटलं आणखी तुम्ही झाले एक, पण मला एक मनाने चित्ताने शांत असा ब्राह्मण द्यायचा. कारण का पूर्वी दक्षिण भारतामध्ये जो एक कृष्णदास नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यात होता, त्याला तिकडच्या एका जंगली जमातीच्या लोकांनी
स्त्रियांचे
लावून ऊस लावून त्यांनी त्याला सरळ आपल्यात सामील करून घेतलं. भक्त खरे नावाचे लोक तर मात्र म्हणले की त्याला स्वतः स्वतः मला फार व्याप झाला,
तर मला कोणतरी शांत पाहिजे आणि स्नेह
प्रेमी व्यक्ती पाहिजे. आणि म्हणाले की मला आता जे परिचय तो आपला जो ग्रुप आहे आता त्यातली कोणी नको, कारण एकाला घेऊन दुसरा नाराज होईल. तर ब्राह्मण म्हणाले काही काळजी करू नका, एक नवीन ब्राह्मण आलेला आहे, एक नवीन भक्त आलाय, त्याला पण नवीन गुण असं असायचं. कारण आपण सर्व जे गौरी आहोत आपल्या सर्वांचे रखवालदार किंवा राखणदार आहेत सर्व डांगर गोस्वामी. तर ज्यावेळी एका गौरव्या भक्ताने महाप्रभूंच्या चरणांना घेतलेल्या पाण्याच्या वेळी त्यांनी प्राशन केलं होतं ते पाणी, तर महाप्रभूंना हे सर्व भाडक तुझा गौरव्या काय करतो होती की बाकी सर्व भक्त निकल व्यवहार करतायत आणि हा ना तर एखादा उत्तृंखल व्यवहार करतोय. तर प्रतापराजी आनंदाने म्हणतात की याचा अर्थ असा की सर्व गौरी हे सर्व दंगरांचं गौरी आहे, मोठं भाग्य आहे ते. तर पहाट म्हणजे ब्राह्मण म्हणतात ते खूप आधी जेव्हा सर्व काळात असतानाच महाप्रभू म्हटले या लोकांनी भट्टाचार्याला बरोबर भट्टाचार्य सांगून ठेवलं होतं तो पण तयार होता आणि सरळ जे म्हणे ज्या भक्तानं सोडून एक क्षणही कधी मला राहता येत नाही असं म्हणणारे महाप्रभू मात्र दुसरं एक भगवंताचं रूप प्रसिद्ध करत सरळ मार्गाने त्यावेळी एकच मार्ग होता पूर्वीहून उत्तर भारतात जायचं तर झारखंड जे आताचं झारखंड आहे आज देखील ते इतकं घनदाट अरण्य आहे की काही ठिकाणी सूर्योदय स्पर्श करत नाही जमिनीला इतकं दाट अरण्य आहे आणि बलभद्र इथे जे पाहत असतात त्यांना कधी कधी वाटत की हे कसं काय चाललं असतं एक दिवस एक वाघ एका लहानशा जंगली जंगलच्या पथावर यांना वाटलं की आता यांनी काही न करावं हेच बरं सरळ आपलं जाळ तिकडे गेलं आड वाटायचं ठीक आहे पण महाप्रभू त्यांच्या ह्याच्यात नव्हत्याच नाही ते आपले त्यांच्या डोळ्यात मिसले असत डोळे उघडे असावेत तर त्यांच्या तोंडून हरेकृष्ण कीर्तन चालायचं तर त्यांनी येऊन सरळ त्या वाघाच्या अंगाला स्पर्श केला आणि कह कृष्ण तर बलभद्र म्हटलं की बापरे आता काय करतोय हा उगाच अंगावर येतोय की पकडतोय पण महाप्रभूंच्या स्पर्शाने तो वाघ मोठ्याने कृष्ण कृष्ण करू लागला आणि प्रत्येक वेळी बलभद्र भट्टाचार्यांना असं काहीतरी अलौकिक दृश्य दिसायला लागलं एकदा महाप्रभू एका लहानशा तळ्यात स्नान करत असताना एक जंगली हत्तींचा कळप त्या ठिकाणी आला त्यावेळी त्यांना वाटलं की आता त्या चित्रात पण फोटोने सांगितलं की बलभद्र भट्टाचार्य एका वृक्षाच्या मागे लपवून पाहायचा की काय होतंय ते कारण हे त्यांच्या लेवलमध्ये आहेत आपण काही त्या स्थितीवर नाही आहोत तर उदाहरण आपल्या काही अंगाला काहीतरी व्हायची विचार तर महाप्रभूंनी हसत खेळत त्या हत्तींना पाहून त्यांच्या अंगात हसत पाणी फेकलं आणि म्हणाले बोल कृष्ण बोल कृष्ण तर ते हत्ती मोठे कृष्ण 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 करू लागले पुढे एक ठिकाणी एक नर आणि मादी असा हरणांचा एक मोठा कळप चाललेला हरिण आणि हरिणी आणि एकदम महाप्रभूंचा इकडून तिकडून डावीकडून उजवीकडून जमून बसून जायला लागले ते तर हे पाहून महाप्रभू एकदम वृंदावनाची आठवण झाली की वृंदावनातील मृग हरिण हे कसे अत्यंत सुशोभित श्रीकृष्ण जनात यशोदा मातेने इतक्या सुंदरपणे त्यांचा श्रृंगार केला होता ते कसे काय त्यांना अगदी खेटून जात होते वास्तविक मोजी बैरागी विरक्ती या लोकांमध्ये अशी एक मनाची अभिलाषा असते की जो माणूस जंगलात बसून ध्यान करतोय त्याच्या ध्यानाची उच्च स्थिती काय की हरण दिसेल त्याच्या अंगाला घासून पुढे जातोय म्हणजे तो इतका स्तब्ध बसलेला आहे तो निश्चेष्ट आहे की हरण देखील त्याला न भूता जातात हरण तिथे घालत असतं तुमच्या मनातील इतरांकरता असलेला वैरभाव हा पूर्णपणे निघून घेण्याचं प्रतीक जाण्याचं प्रतीक म्हणजे की हे पशुपक्षी पण तुम्हाला काही घाबरत नाही आता हरण हे तर नातत नगर होतेच त्या तिथे आणखी वाघ आले आता मात्र विकत प्रसंग आहे की वाघ पण हरिण पण पण वृंदावनाची एक विशेष गोष्ट अशी आहे स्पेशालिटी अशी आहे वृंदावनाची की निसर्गत नैसर्गिक ज्यांच्यामध्ये निसर्गत हा दुर्व्यवहारान भगतात म्हणतात की नैसर्गिक ज्यांच्यामध्ये वैर आहे त्यांचं वैर वृंदावनात आल्यानंतर तरी आपोआपच निघून जात आणि महाप्रभूंनी इतक्या मोठ्याने कीर्तन चालू केलं की हे वाघ हे हरण हे नुसतं कृष्ण कृष्ण बोलून नुसतं ओरडत नव्हते तर मोठं नृत्य करू लागले वाघ आणि हरण एकमेकांना चुंबन देऊ लागले प्रभाव म्हणतायत की ही खरी भगवंताची किमया आहे तुम्हाला की बाकी कोणी साधारण प्रचारक हे पशून हरे कृष्ण म्हणण्यासाठी उभी करू शकत नाही तर मला माणसांचा तरी प्रयत्न करावा आणि यावरून सिद्ध होतं की जर का भगवंताने मनात आणलं तर त्या जीवाचा बाह्य शरीर कोणतं का असेना, नित्यसिद्ध कृष्ण भक्ती आज कृष्णभक्ती जे कृष्ण प्रेम नित्यसिद्ध आहे ते कधीही बाहेर प्रकट होऊ शकते. बदाची प्रतिग्रहणातीचा एक जरा वरच्या स्तरावरचं ज्ञान म्हणजे नुसतं काही भेद देणं नाही, भेद देणं आहेच. हरिनाम इतरांना देणं, जो कोणी भेटेल त्याला हरिनाम देणं, जसे कृष्णांमध्ये याचं एक उत्तम प्रतीक आहे की आतापर्यंत मला वाटत नाही त्यांच्या संबंधात कोणी आलेला मनुष्य हा हरे कृष्ण मंत्र जप केल्याशिवाय गेला असेल. अगदी त्यांना ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्जरी केली आता भट्टाचार्य म्हणून ते पण बंगालचे आणि ते अत्यंत असा एक तर व्यस्त माणूस आहेत पण फार सगळं थोडीफार खंड असणार, फार गर्व असणार की भारतातील मान्यता प्राप्त कार्डियक सर्जनपैकी हा माणूस एक आहे. पण त्याला पण सिद्धरायांबर कृष्णामध्ये पाहिलं होतं की तुम्ही हरकृष्णमध्ये जप करता का, तर ते म्हणाला की नाही पण मी जप माझी तुमच्याकडूनच घेईन. तर लोकांना आश्चर्य वाटलं की आम्हाला लगेच निदान हार्ट सर्वंतरी सोडतील ते. परंतु त्यांनी मात्र हे अगदी दिवसचं कंठस्थ केलं की जो कोणी भेटेल त्याला हरे कृष्ण मंत्र द्यायचा, एक ददाती तत्व आहे. आतापर्यंत आपण कशाप्रकारे भक्त आपापसात हे सहाव्यवहार करत होतो थोडंसं पाहिलं, यासंबंधी भक्ती सिद्धांत ठाकूर एक असा धोक्याचा इशारा देतात की हे सहा व्यवहार कधीही मायावादी लोकांशी करू नये, कधीही नाही. मायावाद म्हणजे जे श्रीकृष्णांच्या स्वरूपाला मायेचं एक प्रतीक समजतात त्यांच्यासमोर आपण केल्याने एकतर ते किंवा विषयी, यात भक्तिकांतर्गत म्हणतात की विषयी हा भक्त देखील असू शकतो, एक नवसाधक देखील विषयी असू शकतो, त्याला कृष्णभक्तीकडे इच्छा आहे प्रगती करायची पण अजून विषयासाठी सुटत नाहीये. विषयीर अन्न खायला दुष्ट हय मन, विषयी लोकांचं अन्न खाऊन विषयीर अन्न राजस निमंत्रण, म्हणजे दुसरा एक श्लोक आहे त्याच्यानंतर काय म्हणतात की विषयी लोकांच्या घरी जर का निमंत्रण जरी स्वीकारलं तरी निमंत्रण देखील किंवा कोणी तुम्हाला निमंत्रित केलं ते देखील तीन प्रकारचं असतं, सात्विक राजसिक तामसिक. तर राजसिक आणि तामसिक निमंत्रण स्वीकारूनही आपल्या भक्तीमध्ये खंड पडू शकतो किंवा त्यांचं निमंत्रण त्यांचं ते अन्न खाऊन, कारण वास्तविक एक गृहस्थ भक्त संन्यासी किंवा ब्रह्मचारी यांना आपल्या घरी कशाला बोलावतो, तर त्यांना अन्नप्रसाद किंवा त्यांना कृष्णप्रसाद देऊन तो आपलं बाकी सर्व काही शुद्ध करू शकतो. पण जर का तो विषयी असेल किंवा जर त्याला भक्तीमध्ये रस नसेल तर त्याचं अन्न खाऊन आपण केवळ त्याच्या पातकांचे भागोभाग येत असतो, जे ताप आहे ते आपण घेत असतो. त्यामुळे भक्तीसंघटनेनी अशा प्रकारे लोकांचे निमंत्रण स्वीकारण्यास मनाई केलेली आहे. तात्पर्याचे अंती प्रथा सांगतात की रूप गोस्वामींनी एक अतिशय चांगला आदर्श धर्म दिलेला आहे. रूप गोस्वामींनी आपल्या जीवनात असे धर्म घालले आहे की जेव्हा त्यांनी राजसेवेचे निवृत्त होणे ठरवले तेव्हा त्यांनी आपल्या जीवनातील मिळकतीचा %50 इतकाच हिस्सा कृष्ण सेवेकरता दिला, 25% आपल्या नातकांना दिला आणि 25% स्वतःसाठी काही इमर्जन्सी कार्यक्रम ठेवून दिला. या आदर्शांचे सर्व भक्तांनी अनुसरण करावे, आम्हाला एकदम जमत नसेल निदान हा आदर्श ठेवावा आणि त्याच्यावर प्रगती करण्याकरता प्रयत्न करावा. श्रीकृष्ण त्यांचे भक्त यांच्याकरता खर्च व्हावा आणि %50 भक्तांसाठी खर्च केला, अशा प्रकारे ददाती सिद्धांताची परिपूर्णता येईल. या पुढील श्लोकात रूप गोस्वामी मित्र म्हणून कोणत्या प्रकारच्या वस्तूंची निवड करावी कोणत्या वस्तूंची सेवा करावी त्यासंबंधी निरूपण करतात. शिल प्रभुपादकी गुरुपस्वामी प्रभुपादकी. कोणाला काही प्रश्न आहेत आजच्या चर्चेसंबंधी? आपण कोणाचाही भूतकाळ विचारत नाही की तुला तर म्हणाले होतास याच्या आमच्या मंदिरात असं तर डर म्हणत. ते कसं होईल की जर का हॉस्पिटलमध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही रोगी आहात का मग येऊ नका. अरे पण रोगी आहे म्हणून तर येतो इथे आम्ही. त्यामुळे मायावादी असेल विषयी असेल पण ज्याला समजतंय की मायावाद म्हणजे काय आहे आणि त्याला सोडण्याची इच्छा आहे तसं रोगी म्हणाला की मला काही घेत नाहीये त्याला आयुष्यात त्याला समजतंय की मला बरं वाटत नाही सकाळ असून लोक फार दुखतंय मग तो असं घेऊ शकतो. त्यामुळे कृष्ण नाम कृष्ण प्रसाद किंवा कृष्ण फिलॉसॉफी कृष्ण ज्ञान हे जितक्या प्रमाणात होईल इतकं द्यावं पण त्याची महिना जी आहे ती मात्र सांगू नये. आपण काय म्हणतो अशुद्धा व्यक्तीला कृष्ण नामाच्या महिनेचा प्रकार करणं अपराध आहे. का अपराध आहे ते नुसतं महत्व माहिती गोष्ट वेगळी पण त्याच्या मनात श्रद्धा नाहीये त्याला सांगितलं श्रद्धा निर्माण होईल ना मग अपराध काय आहे तो संत नाही आहे अजून तो अपराध करेल. खरं असं आहे ज्याला कृष्ण म्हणजे काय माहीत नाही आणि तो समजा म्हणाला की श्रीकृष्ण काय मामूली व्यक्ती आहे साधारण व्यक्ती आहे भौतिक व्यक्ती आहे तो अपराध गणला जात नाही. ज्यावेळी त्याला आपण नीटपणे पटवून द्यायचा प्रयत्न करतो की श्रीकृष्ण कोण आहे हे वास्तविक सत्य ऐकून जो अपराध करतो त्याच्या अपराधामध्ये तुम्ही देखील भागीदारी असता. ज्याप्रमाणे एक अतिशय दुष्ट हिंस्र असा हिंसक व्यक्ती आहे तर असं वाटतं की तुम्हाला मारू काय करू पण त्या दिवसात खाला मिळाला त्यामुळे असा कमजोर पडलेला आहे आणि तुम्हाला ती मारे सगळ्यात भोजन मिळत त्याला त्याला शक्ती आली त्याच्या त्याचं मत झालं कारण शिवाय घालतोय कारण दगड मारतोय त्याला कारण तुम्ही त्याला उत्तरून दिलं म्हणून जाणतेपणे कोणालाही त्या महिनेचा उपदेश करणं अपराध आहे. समजा कोणी आपलं दारी आलं आणि म्हणाला की मला प्रसाद हवा आहे त्या प्रसाद पण ते आपण कोणी या आणि कोणी घ्या या प्रकारे आपण त्यांना देतोय ते त्यात आपण नंतर त्यांची बॅकग्राऊंड त्यांची प्रश्न विचारत नाही आपण पण समजा तुला कल्पना आहे समजा एक मनुष्य एका विशिष्ट मायावादी मठाचा मठाधीश आहे आणि आपण म्हणू की तुम्ही या आमच्या वर्गात आम्ही तुम्हाला प्रचार करतो त्याने आपली निवड अधिक सिद्ध केली नाही की त्याला काय मार्ग हवा येतो. जर कोणी म्हटलं की मी अमुक एक संस्थेचा सदस्य आहे जसं आपण कोणाला एक मूलभूत दोन तीन प्रश्न करून त्याची धारणा काय समजू शकतो तर तात्पुरता काही हरकत नाही परंतु स्वतःच सांगतात की मासा पकडायचा पण आपल्या अंग ओळख द्यायचं नाही ही एक कला आहे. जर का तुमच्या श्रीकृष्णावरती तुमची श्रीकृष्णावर श्रद्धा ही समजा 20% असेल आणि त्याची मायावरील श्रद्धा जर का 90% असेल तर कोण कोणाला देणार आहे श्रद्धा नंतर तुम्ही जाऊन त्याला प्रचार करून 90% मायावर येऊन लाल मग म्हणून आपल्या भल्याकडे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची श्रद्धा कमकवत असेल कमजोर असेल कोमळ असेल तर तुम्ही त्यांना प्रचार करू नका. पण जसं तुम्ही रथयात्रा निमंत्रण करताय की आमच्या रथयात्रेला या हे तुम्ही कोणाला देऊ शकता मग सर्वात पापी सापी असू देत किंवा मायावर असेल कोणी असू देत अतिपरिचयात अवज्ञा खरं म्हणजे हा हे नेहमीच एक भयाचं कारण आहे की ज्या भक्तांमध्ये आपण नेहमी राहतो त्यांची माहिती किंवा त्यांचं महत्व समजत नाही आपल्याला त्यामुळे हे एक स्वतःवरती शिस्त आपण स्वतःला लावली पाहिजे त्याकरता कधीकधी आपल्याच जवळच्या भक्तांना इतरांच्या नेत्रांतून पाहतो इतरांच्या दृष्टिकोनातून पाहतो तिथे कसं होतं की आपण पाहतो की हा एक अमुक भक्त आपल्या वयासमोर असा मोठा होत चालला आहे किंवा आपल्याचा नेहमी ज्युनियर येतो पण तो समजा कुठे काही पसरला गेला असेल तर त्यांनी म्हटलं की अरे हा ना फार चांगला उत्तर होतो. तर मग नंतर होतं की नाही माझ्यासमोर मोठा झालाय तो काय सांगतो ना ते कुठं होतं मीच तर भक्त निघत होतो. अरे तुम्ही त्याला विजेचे क्लास करून दिले मीच दिले याने निश्चित अवज्ञा होऊ शकते. त्यामुळे कृतज्ञा तो ज्या भक्तांची काळजी घेतो किंवा त्याच्यावर जे भक्त आश्रय आश्रित आहे त्यांना कसं करायचं कार्यक्रम काय चांगल्या करतात काय करतात मग आपण त्याला त्यांच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न करायचा मग ती अवज्ञा होणार नाही. आणि हा प्रयत्न सतत केला पाहिजे. संसाधनही इतकं नैसर्गिक केलं की तुला एका डॉक्टर म्हणाले की तुला संन्यास घेतलास ना तुला तू लेक्चर दे मला की यातून एवढा कमी आहे ना ते ना तर नंतर तो अगदीच म्हणाला की नाही मी तुमच्यासमोर खाली होणार तर म्हणे अरे माझ्यासमोर दे म्हणजे काय चुकेल तर मी तुला लगेच सुधारू शकेन तुला मी माझी इच्छा आहे तू चांगला प्रचार करावा म्हणून म्हणून तो नाही सांगता प्रचार तू क्लास दे म्हणून त्या प्रवचन कर. तर प्रभुपाद आपणच प्रशिक्षित केलेल्या भक्तांच्या प्रयत्नाला बसून त्यांचं नीटपणे श्रवण करायचं जेणेकरून इतरांना समजेल कृष्ण कथा ही कोणी करू शकतं परंतु मी एक चांगला आदर्श करण्यासाठी या ठिकाणी बसतोय. आणि प्रभुपादाने पण आपल्या शिष्यांना ते जसे जसे हळूहळू वरती येऊ लागले त्यांनी यांना त्याच प्रकारे त्यांना ते सन्मान देऊ लागले. जालंधरमध्ये प्रोग्राम होता नवीनच एक भक्तांची तुकडी आली होती तिथे भक्त माप झाले होते आणि तिकडच्या अर्वाजांनी विचारलं की आम्ही जाहिरात कशी करायची तर प्रोग्राम म्हणलं की तुम्ही लिहा त्याच्यामध्ये एसी भक्तिवर्ग स्वामी आणि त्यांचे शिष्य जे जगभर कृष्णभक्ता प्रचार करत आहेत त्यांचा कार्यक्रम आहे. सचिन म्हणून की त्याने आम्हाला खरं वाटत की प्रभात आणि आम्ही असे दोघे मिळून पार्टनरशिपमध्ये प्रचार करत आहोत. आज ते समजतंय की जे या एका व्यक्तीने एकाच वेळी 108 मंदिरांना सांभाळलं ते आम्हा 108 मॅनेजरना जमत नाहीये एकाच मंदिरांची काळजी घेण्यासाठी. त्यामुळे असं नव्हतं की त्याने आम्ही असे दोघे मिळून प्रचार करत आहोत तेच खरं काय करत होते. त्यांच्या मनात धारणा ही श्रेणी पहिल्यांनी जाणार आहे. आज त्यांना श्रेय दिलं नाही तर ते करत ते त्यांना कसं समजत की हे श्रेय त्यांना द्यायचं असतं ते. तर अशा प्रकारे आपण ती अवज्ञा पदार्थ पाहू शकतो. महाप्रभू जाणं कथा की जे शंघ आहे या मायावादी आहे उनका अन्न ग्रहण मत कीजिए. उसमें प्रभुपाद ने एक बार जो तरह का नरक बताया था मैंने कहा कि मुझे बहुत घूमना पड़ता है बहुत लोगों घर जाना पड़ता है पता नहीं ये कृष्ण भक्त है कि नहीं घर में राधा कृष्ण विग्रह है कि नहीं. तो प्रभुपाद ने समझाया था कि नॉर्मल फॉर्मूला ऐसा है कि न काटा हुआ फल या दूध ये हम किसी से भी स्वीकार कर सकते हैं कोई भी कैसा भी हो कोई पापी हो मायावादी हो दुष्ट हो विषयी हो उसमें ज्यादा वो कर्म अंदर लगता नहीं उसमें उसमें वो पाप लगता नहीं. लेकिन जैसे जैसे भोजन का स्तर अलग अलग हो जाता है तो किसी के यहां पे फल नहीं है तो कुछ पका हुआ अन्न है या कुछ फ्राइड तला हुआ कुछ अन्न है लेकिन राइस दाल अगर किसी ने बनाया है तो उसमें उसकी वृत्ति पूर्ण रूप से आ जाती है वो सबसे पहले वो अवॉइड कर सकता है. तो जहां पर आपको मां भी बोलना नहीं है और लेना भी नहीं है तो उसमें हम कुछ फल ले सकते हैं इससे हम उनके साथ संबंध भी रखेंगे और जब वो पूछेंगे कि आप क्यों ऐसा नहीं करते अपन समझा सकते ये हमारा नियम है. जैसे मैंने सुना है कि कृष्णा को भी पहले किसी घर में जाते हैं और कहते हैं कि आप तो सेवा मेरा करते हो ना. नहीं सेवा तो नहीं करता आठ ही करता हूं. अरे बाप रे मैं तो सेवा मेला करने के बगैर किसी घर में प्रसाद नहीं लेता. बोले ठीक है फिर करना चालू करते हैं हम. हाँ तो नेक्स्ट टाइम से करना ताकि यहां मैं प्रसाद ग्रहण कर सकूं. क्या करेंगे कलयुग में लोग किसी एक मिनट से नहीं घी निकलता तो फिर एक मिनट निकालना पड़ता है. लेकिन अर्थात प्रेम से करते हैं तो फिर किसी को कोई कष्ट नहीं होता। और वो अंत में उस व्यक्ति के कल्याण के लिए तो कर रहे हैं सब। जैसे महाप्रभु को किसी ने बुलाया था अपने घर में, महाप्रभु का तो मैं केवल लखपति घर में घर आता हूं, तो ब्राह्मण समाज बोले कि अरे हम तो ब्राह्मण है कहां पर, तो मैंने भक्तपति में कैसे सन्यासी आपके तो केवल विलासनगर घर में जाते हैं। अरे लखपति होने विलासी लखपति नहीं, लक्ष्य हरे कृष्ण मंत्र करने वाला, 100,000 नाम में दिन में ग्रहण करेगा उसे घर में जाते हैं। ठीक है, ठीक है, श्री प्रभुपाद की दोनों ताई थी, ताई गो जनानंदे।